धडा नऊ.
धडा नऊ 4.2. पेशंटच्या नातेवाईकांशी बोलताना प्रेमाने आपुलकीने बोलावे, त्यांना धीर द्यावा. नातेवाईकांशी बोलताना काय बोलाल? 1. काळजी करू नका, तुम्हाला लवकर बरे वाटेल. 2. तुम्हाला अजिबात बरे वाटणार नाही. 3. औषध तुम्हीच घ्या. 4. मला कधीही हाक मारा. 5. औषध कसे घ्यायचे आहे ते मी तुम्हाला सांगते. 6. फक्त औषध द्यायला मी येईन. 7. काही त्रास होत नाहीये ना? 8. मला अजिबात त्रास देऊ नका. 9. मी तुम्हाला मदत करेन. 10. तुम्हाला कसलीही गरज लागली तर मला बोलवा. 11. रात्री काही लागलं तर ही बेल दाबा, मी येईन.
धडा 9.4. वाक्य ऐकून योग्य पर्याय निवडूया. 1. पेशंट काळे तुमच्या बहिणीला या फॉर्मवर सह्या करायला सांगा. 2. तुमच्या मित्राला फोन करा, ते आले की आपण आज जाऊ. 3. इंजेक्शनला घाबरू नका, एकच देणार आहे. 4. माझ्या आजोबांना नीट चालता येत नाही. 5. एक इमर्जन्सी केस आहे, डॉक्टरांना कळवले का? 6. रूम नंबर 4 मधील पेशंटला खूप उलट्या होतायत.
धडा 9. ऐकूया. रुग्णालयात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी तुम्ही कसे बोलाल? 1. आजी, तुम्हाला काही मदत हवी आहे का? 2. मी तुम्हाला औषध देते. 3. अगदी हळू चाला, नाहीतर पडाल. 4. तुम्हाला बाथरूमला, टॉयलेटला, लघवीला, संडासला जायचे आहे का? 5. आजोबा, गादीवरून अगदी हळू उठा. 6. आजी, तुमचे नातेवाईक नसतील तरी मी आहे इथे. 7. मी तुमची सर्व काळजी घेईन. 8. आजी, ऐकू येतंय का?